नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. स्वच्छ भारत, स्वस्त भारत आणि विकसित भारत घडवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा दौऱ्यावर. महिला अत्याचार प्रकरणी फाशीची तरतूद करण्यासंदर्भात काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या दिवसअखेर 6 बाद 339 धावा. आता सविस्तर बातम्या. स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज मध्य प्रदेशात उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासियांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. 2025 पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचं उद्दिष्ट साध्य करण्याचं आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जैनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदूर विमानतळावर राज्यपाल मंगूबाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदूर इथं मृगनयनी राज्य कला दालनाला भेट दिली. यावेळी त्यांनी खरेदी करून यूपीआयद्वारे किंमत अदा केली. इंदूरच्या देवी अहिल्या विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यालाही राष्ट्रपतींनी संबोधित केलं. आपल्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतानाच जोखीम कमी करण्यासाठी आपण सुसज्ज असल्याची आवश्यकता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. त्या आज पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या 90व्या स्थापना दिन सोहळ्यात बोलत होत्या. जगभरात आज होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे 45% व्यवहार भारतात होतात. हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं. भारताचं यूपीआय हे ऍप भूतान, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, मॉरिशस आणि फ्रान्स या 7 देशांमध्ये वापरण्यात येत असल्याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात ते सहभागी होतील. यावेळी विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज त्यांच्या हस्ते देण्यात येतील. तसंच योजनेच्या 1 वर्ष पूर्तीनिमित्त टपाल तिकीटही जारी करतील. अमरावती इथं पीएम मित्रा म्हणजेच भव्य समन्वित वस्त्रोद्योग उद्यानाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 1000 एकर क्षेत्रावर असलेलं हे उद्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केलं जाणार आहे. पंतप्रधान महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचाही प्रारंभ करतील. महिला अत्याचाराच्या दोषींना शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज बुलढाणा इथं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले,
तसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहीण योजना देखील आमची आहे. ज्या लोकांनी माझ्या मुली बाळींची, माझ्या बहिणींची पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं आज दुपारी छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरनं बुलढाणाकडे रवाना झाले. दरम्यान स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाचा आज मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करून पाण्याने धुतले जातात, त्यामुळे मुंबईचं प्रदूषण कमी झालं असून सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचं गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. महात्मा गांधी जयंतीपर्यंत राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात चालणारं हे अभियान स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या संकल्पनेवर राबवण्यात येणार आहे. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ के एच गोविंदराज यावेळी उपस्थित होते. स्वच्छता ही सेवा पंधरवड्यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज सर्व 22 नैसर्गिक विसर्जन स्थळावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये जवळपास 3000 अधिक नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत आज नांदेड रेल्वे स्थानकावर एकल वापर प्लॅस्टिकच्या विरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ विजय कृष्णा यांच्या मार्गदर्शनात जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत रेल्वेचे अधिकारी आणि वाणिज्य विभागातील इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यटन आणि शांतता हे यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाचं घोषवाक्य आहे. या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांतर्फे पर्यटन आणि शांतता या विषयाच्या अनुषंगानं परिसंवाद, चित्रकला आणि निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं युनेस्कोनं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या 6 आणि 7 ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे. आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेनं कार्य केल्यास हमखास यश संपादन करता येतं असं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोणी बुद्रुक इथं प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या 18व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पद्मश्री सावजी ढोलकिया, कुलगुरू डॉ VN मगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकिया यांना राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ सायन्स या मानद उपाधीनं सन्मानित करण्यात आलं. या पदवीदान समारंभात 9 स्नातकांना PhD पदवी प्रदान करण्यात आली तर विशेष गुणवत्ता प्राप्त 13 स्नातकांना सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं. भारत आणि बांगलादेश दरम्यान 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नई इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर भारतानं 6 बाद 339 धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विन 102 तर रवींद्र जडेजा 86 धावांवर खेळत आहेत. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत अवघ्या 34 धावात 3 फलंदाज बाद केले. शुभमन गिल 0 तर रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी 6 धावाकडून बाद झाले. बांगलादेशच्या हसन महमूदनं 4 तर नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराजनं प्रत्येकी 1 बळी घेतला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी यांनी नुकतीच काही आक्षेपार्ह विधाने केली असून त्यांच्यावर भाजपनं अद्यापही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आज धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह काँग्रेसचे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत दीर्घकाळ सेवा करून निवृत्त झालेल्या अभियंत्यांचा आज सत्कार करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त अभियंत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत नव्यानं रुजू झालेल्या अभियंत्यांना मार्गदर्शन केलं. नांदेड शहरात ईद ए मिलादुनबी निमित्त जुलूस काढण्यात आला. शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील निजाम कॉलनी इथून निघालेली मुख्य मिरवणूक हबीब टॉकीजपर्यंत नेण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. PM विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा दौऱ्यावर. महिला अत्याचार प्रकरणी फाशीची तरतूद करण्यासंदर्भात काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि बांगलादेश विरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या दिवसअखेर 6 बाद 339 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
EM